लेवी अध्याय 27. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकास सांग, एखाद्या मनुष्याने परमेश्वरास मानवाचा विशेष नवस केला तर त्या मनुष्याचे मोल याचकाने याप्रमाणे ठरवावे. 20 ते 60 वर्षे वयाच्या आतील पुरुषाचे मोल पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे 50 शेकेल रुपये असावे आणि त्याच वयाच्या स्त्रीचे मोल 30 शेकेल रुपये असावे. मुलगा 5 वर्षे ते 20 वर्षांच्या आतील वयाचा असेल तर त्याचे मोल 20 शेकेल रुपये व मुलीचे 10 शेकेल रुपये असावे. मुलगा 1 महिन्याहून मोठा व 5 वर्षाहून लहान असला तर त्याचे मोल 5 शेकेल रुपये व मुलीचे 3 शेकेल रुपये असावे. 60 वर्षे वा 60 वर्षाहून अधिक वर्षे वयाच्या पुरुषाचे मोल 15 शेकेल रुपये व स्त्रीचे 10 शेकेल रुपये असावे. परंतु तू ठरविलेले मोल न देण्या इतका कोणी गरीब असेल तर त्यास याचकापुढे आणावे आणि याचकाने नवस करणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे नवसाच्या मानवाचे मोल ठरवावे. काही पशु परमेश्वरास अर्पण करता येतात, त्यापैकी कोणी एखादा पशुचा नवस केला तर परमेश्वरास अर्पावयाचा असा प्रत्येक प्राणी पवित्र समजावा. त्याने तो बदलू नये किंवा त्याच्या ऐवजी दुसरे काही देण्याचा प्रयत्न करू नये. त्याने वाईट पशुऐवजी चांगला किंवा चांगल्याबद्दल वाईट असा बदल करू नये. त्याने जर तसा बदल करण्याचा प्रयत्न केला तर मग ते दोन्ही पवित्र होतील व दोन्ही परमेश्वराच्या मालकीचे होतील. काही पशु परमेश्वरास अर्पण करावयास योग्य नसतात, ते अशुद्ध असतात. कोणी अशुद्ध पशूंपैकी एखादा परमेश्वरास अर्पण करावयास आणला तर त्याने तो याचकाकडे आणावा. तो पशु चांगला असो किंवा वाईट असो याचकाने त्याचे मोल ठरवावे. याजक ठरवतील ते त्याचे मोल समजावे. पण नवस करणाऱ्याला तो पशु सोडवावयाचा असला तर त्या किमतीत आणखीन 1/5 भर घालून त्याने तो सोडवावा. एखाद्याने आपले घर परमेश्वरास वाहिले तर ते चांगले असो किंवा वाईट असो याचकाने त्या घराचे मोल ठरवावे. याजक ठरवतील ते त्याचे मोल समजावे. परंतु घर वाहणाऱ्याला ते सोडवून परत घ्यावयाचे असेल तर त्याने याचकाने ठरवलेल्या किमतीत 1/5 भर घालून ते सोडवावे. मग ते घर त्याचे होईल. एखाद्याने आपल्या शेतीचा काही भाग परमेश्वरास वाहिला तर त्यामध्ये किती बियाणे पेरले जाते यावरून त्याचे मोल ठरेल. 1 होमर सुमारे 6 बुशेल जवासाठी 50 शेकेल रुपये अशी किंमत असावी. योबेल वर्षापासून त्याने आपले शेत देवाला वाहिले तर याजक ठरवील त्याप्रमाणे त्याचे मोल होईल. परंतु योबेल वर्षानंतर जर एखाद्याने आपले शेत परमेश्वरास वाहिले तर पुढच्या योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षाचा हिशोब करून याचकाने त्याचे नक्की मोल करावे. शेत वाहणाऱ्याला मोल देऊन आपले शेत सोडवून परत घ्यावयाचे असले तर त्याच्या ठरवलेल्या किमतीत 1/5 भर घालून त्याने ते सोडवावे. मग ते शेत परत त्याच्या मालकीचे होईल. त्याने ते शेत सोडविले नसेल किंवा दुसऱ्या कोणाला ते विकले असेल तर त्या पहिल्या मालकाला ते सोडवून घेता येणार नाही. पण योबेल वर्षी ते शेत परत विकत घेतले नाही तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराकरता ते पवित्र ठरेल. अर्थात ते याचकाचे कायमचे वतन होईल. स्वतःच्या कुळाचे नसलेले म्हणजे एखाद्याने स्वतः खरेदी केलेले शेत त्यास परमेश्वराकरता अर्पण करावयाचे असेल तर याचकाने योबेल वर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा व जितके मोल ठरेल तितके परमेश्वराकरता पवित्र समजून त्याने त्याच दिवशी ते देऊन टाकावे. ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्यांदा खरेदी केलेले असेल म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल त्याच्या ताब्यात ते योबेल वर्षी परत जावे. मोल देताना ते पवित्र स्थानातील चलनाप्रमाणे ठरविलेले असावे. शेकेल म्हणजे 20 गेरा. लोकास गुरेढोरे शेरडे मेंढरे विशेष देणग्या म्हणून अर्पण करता येतील, परंतु त्यापैकी प्रथम जन्मलेला नर परमेश्वराचा ठरलेला आहेच, त्याला ते विशेष भेट म्हणून वाहू शकणार नाही. तो प्रथम जन्मलेला नर अशुद्ध पशूंपैकी असला तर याचकाने ठरवलेल्या मोलात 1/5 भर घालून अर्पण करणाऱ्याने तो सोडवावा, पण तो सोडवीत नसला तर याचकाने ठरवलेल्या किमतीत तो विकून टाकावा. लोक परमेश्वरास काही विशेष देणगी देतात, ती देणगी माणसे पशु किंवा वतनांची शेते या प्रकारची असेल, ती देणगी परमेश्वराचीच आहे, ती सोडवून परत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही. ती वाहिलेली विशेष देणगी मानव प्राण्यांपैकी असेल तर त्या मानवाला सोडून घेता येणार नाही, त्याचा अवश्य वध करावा. भूमीच्या सर्व उत्पन्नाचा 1/10 भाग म्हणजे शेतातील सर्व उपज आणि झाडे वेली यांची फळे यांचा 1/10 भाग परमेश्वराकरता पवित्र आहे. म्हणून एखाद्याला आपला 1/10 भाग सोडवून घ्यावयाचा असला तर त्याच्या किमतीत 1/5 भर घालून त्याने तो सोडवावा. गुरेढोरे किंवा शेरडे मेंढरे यापैकी ज्यांची गणना काठी घालून चालवून होते अशी प्रत्येक 10 एक पशु याजक घेईल. प्रत्येक 10 जनावर परमेश्वराचे वेगळे केलेले असेल. निवडलेला पशु चांगला आहे किंवा वाईट आहे याविषयी त्याच्या धन्याने चिंता करू नये किंवा त्यास बदलू नये. त्याने बदल करावयाचे ठरविले तर मग तो पशु व त्याच्या बदलीचा पशु असे दोन्ही पशु परमेश्वराकरता पवित्र होतील. किंमत देऊन ते सोडविता येणार नाही. परमेश्वराने इस्रायल लोकांकरता सिनाय पर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा याच आहेत.